नमस्तेऽस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। मे काच मे तिस्रश्च मे पञ्च च मे सप्त च मे नव च म एकादश च मे त्रयोदश च मे पञ्चदश च मे सप्तदश च मे नवदश च म एकविगंशतिश्च मे त्रयोविगंशतिश्च मे पञ्चविगंशतिश्च मे सप्तविगंशतिश्च मे नवविगंशतिश्च म एकत्रिगंशच्च मे त्रयस्त्रिगंशच्च मे चतस्रष्टमेऽष्टौ च मे द्वादश च मे षोडश च मे विगंशतिश्च मे चतुर्विगंशतिश्च मेऽष्टाविगंशतिश्च मे द्वात्रिगंशच्च मे षट्त्रिगंशच्च मे चत्वारिगंशच्च मे चतुश्चत्वारिगंशच्च मेऽष्टाचत्वारिगंशच्च मे वाजश्च प्रसवश्चापि जश्च क्रतुश्च सुवश्च मूर्धा च व्यश्नियश्चान्त्यायनश्चान्त्यश्च भुवनश्च भुवनश्चाधिपतिश्च ॐमिडादेवहूर्मनुर्यज्ञनीर्बृहस्पतिरुक्तामदानीशगंसिषद्विश्वे देवासूक्तवाचः पृथिवीमातर्मामाहिगंसीर्मधुमनिष्ये मधुजनिष्ये मधुवक्ष्यामि मधुवदिष्यामि मधुमतीम् देवेभ्योवाचमुद्यासगं शुश्रूषेण्याम् मनुष्येभ्यस्तम् मा देवा अवन्तु शोभायै पितरोऽनुमदन्तु। ॐ शान्ति शान्ति शान्तिः।
परम पूजनीय स्वामी माधवनाथांच्या आठवणी सद्भक्त रेवतीताई लिमये आपल्याला सांगणार आहे।
ओम स्वामी माधवनाथाय नमः। ओम स्वामी मकरंदनाथाय नमः। एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये माझ्या वडिलांचे निधन झाले। त्याआधी जवळजवळ वर्षभर स्वामीजी वडिलांच्या तब्येतीविषयी विचारत असत। विचारत, तुझ्या वडिलांची तब्येत कशी आहे ते सांग। मीही वडिलांना सांगत असे, तुमच्या तपासण्या करून घ्या, मला त्यांची काळजी वाटत असे। खरोखरीच राखी पौर्णिमेच्या दिवशी त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात ते गेले। त्यानंतर चार दिवसांनी मी दुपारच्या केंद्रात गेले। मी डोळे मिटून बसले होते। निरंजनाताई मला बोलवायला आली। मी घरात स्वामीजींच्या देवघरात गेले। स्वामीजी कॉटवर बसले होते, आईही बसल्या होत्या। मी स्वामीजींकडे पाहिले आणि माझ्या डोळ्यातून एकदम अश्रू वाहू लागले। मी स्वामीजींच्या समोर बसले। स्वामीजी हळूहळू माझ्या डोक्यावर थोपटत होते, त्यामुळे मला दिलासा मिळत होता। थोडा वेळ असाच गेल्यावर स्वामीजी बोलू लागले, इतकं रडू नकोस, शांत हो बरं आता। जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूमुळे आपल्याला दुःख होणं स्वाभाविक आहे, परंतु त्याही व्यक्तीचा संबंध ऋणानुबंध असतो तितकाच राहतो। मृत्यूनंतर दहाव्या दिवशी हा संबंध संपतो। आपण तिलांजली देताना जसा हात करतो तसा हात त्यांनी केला। स्वामींनी हाताची मूठ वळली आणि अंगठा जमिनीच्या दिशेने कलता केला। मग म्हणाले, तिलांजली दिली की त्या व्यक्तीचा पुढचा प्रवास सुरू होतो। मग क्षणभर थांबून ते पुन्हा बोलू लागले, तुझे वडील चांगले होते नाही का? देव कुठल्या कुठल्या माणसांना पृथ्वीवर ठेवतो, चांगल्या माणसांना उचलून नेतो. देवालाही चांगली माणसंच आवडत असतात असं दिसतंय. देवाच्या मनात असेल तसं होत जातं. त्यानंतर माझ्याकडे बघत ते म्हणाले, खर तर आपल्या सगळ्यांनाच या मार्गानेच जायचं आहे. मनुष्य किती जगला यापेक्षा कसा जगला यालाच महत्व असतं. आपले आई वडील, पती पत्नी, मुलं बाळ हे कितीही स्त्री असले तरी प्रत्येक जीवाच्या प्रारब्धानुसार तो त्या त्या गतीला जातो. तुझे वडील सचशील होते, त्यांना चांगली गती मिळाली आहे. थोडा वेळ स्वामीजी काही बोलले, मग त्या दोघांना नमस्कार केला. त्यावेळी मला फार बरं वाटलं. मग मी तेथून ध्यानाला जाऊन बसले. एका सत्संगात स्वामीजींना एका कागदावर लिहून प्रश्न विचारला होता. आपण ध्यान साधना, नामसाधना याच्यावर खूपच भर देत असता, आजकालच्या संघर्षमय जीवनात याचा काही उपयोग होईल का? वाढणारा कर्मांचा पसारा, कौटुंबिक तणाव आणि एकूणच जाणवणारं असंतुलन, ह्या सर्वातून ध्यान, नाम इत्यादी साधना कसा काय मार्ग दाखवू शकतील? यावर स्वामीजींनी सखोल आणि विस्तृत उत्तर दिले. ते मी वाचून दाखवते. प्रश्न वाचून स्वामीजी काही क्षण गंभीर झाले. प्रश्नकर्त्याची कळकळ त्यांना जाणवली. ते म्हणाले, खरंच आहे, आपलं अलीकडचं जीवन फारच संघर्षपूर्ण व्हायला लागलं आहे. मनाची व्यग्रता वाढलेली दिसते. अशा परिस्थितीत ध्यानाने काय होणार असं वाटणं स्वाभाविक आहे. खरं सांगायचं तर ध्यानानेच काही झालं तर होणार आहे असं माझं स्पष्ट सांगणं आहे. गुरुपदिष्ठित मार्गाने साधना मात्र करायला पाहिजे. ध्यानाचे सहज परिणाम म्हणजे नित्याच्या जीवनात वाढलेला उत्साह आणि आनंद. हे ध्यानाने निश्चित होतं. ध्यानाचा पल्ला खूप मोठा असला तरी आपल्या मनस्थितीत पालट घडायला सुरुवात होते. ही ध्यान मंदिरं त्यासाठीच उघडली आहेत. मनाचा समतोल राखण्यासाठी नियमितपणे ध्यान मंदिरात यावं आणि ध्यान करावं. जीवनात संघर्ष हा असणारच. संघर्षरहित जीवन असूच शकत नाही, पण त्या संघर्षाची धार निश्चितपणे कमी करता येते. संसारात पती पत्नींमध्ये सुद्धा संघर्ष निर्माण होऊ शकतो. त्याचं कारण ज्ञानेश्वरी दासबोध याचं श्रवण मनन नसणं हेही असतं. नित्य श्रवण घडत राहिलं तर 7-8 वर्षात मानसिक, बौद्धिक, शारीरिक बैठक बदलू लागल्याचं लक्षात येतं. धर्म, अर्थ, काम, मोक्ष असे 4 पुरुषार्थ शास्त्रांनी सांगितले आहेत. धर्माच्या पायावर म्हणजे आपल्या स्वधर्माच्या किंवा हित कर्माच्या पायावर आपल्या जीवनाची इमारत उभारायला हवी. अर्थ आणि काम हे ओघाने जीवनात येतातच, तेवढंच त्यांना महत्व द्यावं. त्या इमारतीचं शेवटचं टोक म्हणजे मोक्ष आहे. कर्मबंधनातून मुक्तता असं असायला हवं. जर का जीवनातून धर्म आणि मोक्ष निघून गेले तर राहिले फक्त अर्थ आणि काम, कांचन आणि कामिनी. अर्थ आणि काम यांच्यातून शांती, मोक्ष याची अपेक्षा नकोच. मन पूत समाचरेत असं वागण्याने धर्माची बैठकच जाते. वस्तुत समाज धारणेचं मुळी धर्मामुळे होते. आपण तो पण ते नसेल तर अर्थ आणि काम यांच्यामुळे फक्त दुःख आणि संघर्ष ठरलेले आहेत. धर्माची बैठक नाही आणि मोक्षाचे ध्येय नाही. आपलं कर्तव्य कर्म काय आहे याचा काही विचारच नाही. खरं तर संघर्षाचं हेच मूळ कारण आहे. केंद्रात आलात तर नित्य श्रवणाने, ध्यानाने आपल्या स्वधर्माची जाणीव निर्माण होईल. पशुपक्ष्यांच्या जीवनापेक्षा धर्म आणि मोक्ष ही दोन बंधनं मानवावर आहेत. कोणाचाही दोघांमध्ये संघर्ष होणं याला दोघेही जण जबाबदार असतात. जर दुसरी व्यक्ती संघर्षाला जबाबदार आहे असं आपल्याला वाटत असेल तर तितकीच मी सुद्धा त्यात सहभागी आहेच. पतीपत्नीच्या जगण्याचं ध्येय एकच झालं तर संघर्ष कमी होतात. दोघांचं ध्येय आत्मदर्शन किंवा मोक्ष असेल तर त्यांच्या जीवनाची दिशाच बदलते. स्वरूपानंद म्हणतात ना, ध्येय असावे सुदूर की जे कधी नाहा तयावे, जीवे भावे मात्र तयाच्या प्रकाशात चालावे. पाया धर्माचा असावा आणि ध्येय कितीही दूरवरच आणि कठीण वाटलं तरी त्याकडे वाटचाल करण्यातच मोठा आनंद असतो. संघर्ष टाळण्याचा हा उत्तम उपाय आहे. बहुतेक दुःखांना त्रासाला 90% आपणच जबाबदार असतो. मन ध्यानाने नामाने जर प्रसन्न होईल तर ते हळूहळू दूरही होईल. दोघांनी एकजुटीने एका ध्येयाने संसार केला, देवाचं अधिष्ठान ठेवलं तर परस्परांबद्दल प्रेम आदर वाढीला लागेल. घर मंदिर बनत. प्रेमाचा झरा आतूनच असतो पण संकुचिततेने तो आटल्यासारखा वाटतो. नित्य श्रवणाने आणि नाम ध्यानाने ध्यान आदी साधनेनीच मन विशाल व्यापक होत. परमार्थ हे जीवन आहे आणि जीवनातील संघर्ष मिटवण्यासाठीच परमार्थ फक्त आवश्यक आहे हे ध्यानात घ्यावं. श्री कृष्णार्पण.
या बुवा अभंग म्हणा या.
उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली, अवघी चिंता वारली, अवघी चिंता वारली, अवघी चिंता वारली. संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडीला, पद्मनाभ जोडीला, पद्मनाभ जोडीला, पद्मनाभ जोडीला. संपुष्ट हे हृदये पेटी, संपुष्ट हे हृदये पेटी, करुणपोटी साठवू, करुणपोटी साठवू, करुण पोटी साठवू, करुणी पोटी साठवू. संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडीला, पद्मनाभ जोडीला, पद्मनाभ जोडीला, पद्मनाभ जोडीला. तुका मने होता ठेवा, हा हा, तुका मने होता ठेवा, हा हा, तो या भावाचा पडला, तो या भावाचा पडला, हा हा. संत दर्शनी हा लाभ, हा हा, संत दर्शनी हा लाभ, हा हा, संत दर्शनी हा लाभ. पद्मनाभ जोडीला, पद्मनाभ जोडीला, संत दर्शनी हा लाभ, हा हा, संत दर्शनी हा लाभ, हा हा, संत दर्शनी हा लाभ.
अजून एक, अजून एक
करोनी उचित,
काय होत थोडं हा भैरवीचा राग गायला ना की दुसरी चाल लागायला थोडं चिंतनात अवघड.
थोड्या वेळाने म्हणा.
हो थोड्या वेळाने
परत तुम्हाला सांगतो.
यस यस चालेल. काय होतं हे थोडं
बरोबर आहे. चालेल चालेल. तुम्ही फार गोड गाता आणि खड्या आवाजात गाता त्यामुळे आवडतं मला. हरी हरी. कधी कधी ध्यानाला बसण्याआधी मन शांत असते पण ध्यानाला बसल्यावर भरकटत जाते, व कधी कधी ध्यानाच्या आधी मन अशांत असते पण ध्यानाला बसल्यावर मन शांत होऊन जाते, असे का होते असं विचारलेलं. लिहिण्याचा उद्देश असा की ध्यानाला बसावेसे वाटते तेव्हा ध्यान लागत नाही, पण कधी कधी बसायची फार इच्छा नसते पण सवयीने बसतो पण ध्यानाचा आनंद मिळतो, असे का होते असा एक प्रश्न आहे. ध्यान सुधारत गेले की झोपेची गरज कमी होते का, म्हणजे झोप कमी होते का असं विचारलेलं आहे. ध्यान लागणं याचा अर्थ विचार कमी उठणं किंवा विचार न उठणं, दोन विचारांमध्ये अंतर पडत जाणं म्हणजे ध्यान लागणं. प्राथमिक स्थितीमध्ये ध्यान लागण्याची सगळ्यात चांगली व्याख्या म्हणजे ध्येय ध्यान ध्याता या तिहींची एक रूपता होय तव पंडुसुता की जे जेगा, ही ध्यानाची सर्वात उत्तम व्याख्या. ध्येय ध्यान ध्याता एक आहेत असं उत्कट प्रतीतीला येणं, पण त्याच्या आधी देखील चांगलं ध्यान आपण ज्याला म्हणतो साधक सामान्यपणे आपण म्हणतो ते म्हणजे विचार कमी उठणं. विचार उठतायत आणि मग काही काळाने ते पूर्णपणाने आवाक्यात येत आहेत, शांत होत आहेत, नाहीसे होत आहेत, हेही चांगलं ध्यान. ध्यान हे ध्यान करण्याच्या आधी असणाऱ्या मनस्थितीवर अनेकदा अवलंबून असतं, किंवा त्या प्रकारचा अभ्यास जाणून बुजून करावा. ध्यानाला बसत असताना ध्यानाच्या आधी ध्यानाचे जणू वेद लागावेत. आपण उठतो आणि उठल्यानंतर ध्यानाला बसण्याच्या दरम्यानचा जो काळ आहे, समजा कोणाचा तासभर असेल उठून ध्यानाला बसण्याचा काळ, तेवढ्या काळामध्ये खरं म्हणजे खूप तीव्रतेने सोहम स्मरण करावं, तो परमात्माच मी अशा प्रकारचं स्मरण करावं, सद्गुरूंची कृपा आठवावी आणि सोहम स्मरण करावं, असं काही करावं. असं सर्व करून ध्यानाला बसलं तरी देखील रोज एकसारखं ध्यान होणार नाही. आपण करण्याच्या तयारीचं मी तुम्हाला सांगतोय, तेवढं केल्यानंतर देखील ध्यान होणं ही त्याच्या पुढची जी गोष्ट आहे ती काही माहीत असलेल्या काही माहीत नसलेल्या अशा गोष्टींवर अवलंबून राहील. कालच्या दिवसाचे संस्कार, कालची कर्म, नुकतीच घडलेली कर्म याचाही संबंध येतो, कारण शांत डोळे मिटून बसलं की सगळं आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. त्यामुळे ध्यानाला बसण्याच्या आधी कधी कधी मन शांत असतं पण ध्यानाला बसल्यानंतर मात्र लक्षात येतं की आपण नुकतेच किती संस्कार गोळा केलेले आहेत किंवा किती संस्कार नुकतेच प्रबळ झालेले आहेत, आणि ते संस्कार काही केल्या ध्यान चांगलं होऊ देत नाहीत. त्याच गोष्टी मनात यायला सुरुवात होते, त्या संदर्भातच वृत्ती उठायला सुरुवात होते. असं असल्यामुळं ध्यानाला बसण्याच्या आधी मन शांत असतं. मला देखील याचा अनुभव आहे, तुम्हाला देखील तुमच्यापैकी अनेकांना याचा अनुभव असेल. अगदी आपण आळंदीला जावं, आळंदीला जात असल्यामुळं स्वाभाविक मनामध्ये फार चांगले पवित्र असे भाव असावेत, मन कितीतरी शांत झालेलं असावं, समाधीचं दर्शन घ्यावं. आता ध्यान चांगलं व्हायला काय हरकत आहे, पण बाहेर येऊन बसलं की नेमकं चांगलं ध्यान झालं नाही असं होऊन जातं. काय बरं कारण असेल? पावसला जातो, मोठी अपेक्षा ठेवून जातो आणि स्वरूपानंदांचं चरित्र, समाधीचं प्रत्यक्ष दर्शन हे सगळं झाल्यानंतर ध्यान गुंफेमध्ये खाली उतरतो, ध्यानाला जातो, बसतो. पण तेव्हा मात्र नेमकं ध्यान चांगलं होत नाही असं घडतं. त्याचं कारण जो प्रवास केलेला असतो, जाता जाता काही गप्पा गोष्टी केलेल्या असतात, आदल्या दिवसापासूनचा तणाव असतो प्रवासाचा, अनेक गोष्टी असतात, तयारी असते, चिट्टा मिठाच्या पुऱ्या करून घेतल्यात, पुरणपोळ्या करून घेतल्यात, टिकाऊ पदार्थ गुळाच्या पोळ्या करून घेतल्यात, याच्यात मग्न असतो, व्यग्र असतो, खरेदी केलेली असते आणि आधी मन बरंच शांत असतं. याचं कारण आपण तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी गेलेले असतो, पण त्याच्याही खोलात उतरलं की नेमकं सगळं बिघडतं आणि ध्यान चांगलं होत नाही असं वाटतं आणि मोठा त्रास निर्माण होतो. कित्येकांना पंढरपूरला देखील, म्हणजे पूर्वतयारी इतकी उत्तम करून घेतलेली असताना देखील प्रत्यक्ष विठुरायाच्या समोर उभं राहिल्यानंतर काहीच झालं नाही असं म्हणाले, काहीच झालं नाही. आणि कित्येकांना पूर्वतयारी उत्तम करून घेतली, पंढरपूरच्या विठुरायासमोर गेले आणि घाघा डोळ्यातून अश्रुधारा व्हायला लागल्या. आनंद यात्रेचं तर सोडाच, पण अचानक पंढरपूरला जायचा प्रसंग आला, गेला आणि खूप भाव भरून आले असं झालं आणि मुद्दा म्हणून गेला तेव्हा काही नाही झालं असं झालं. याचं कारण असं की आपण बाहेर वृत्ती कितीही शांत केल्या तरी आत फसू शकत नाही. आतून जे अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी असं घडतं, याच्यात साधकाचा दोष असतो असं नाही. पण त्याच पंढरपूरच्या मुक्कामामध्ये सहज म्हणून कुठेतरी गेला घाटावर, मनात रुखरुख होती की ध्यान चांगलं नव्हतं झालं आणि सहज बसावं असं वाटलं, बसला तर एकदम चांगलं ध्यान झालं. तिथंच पावसला समाधी मंदिरात चांगलं ध्यान झालं नाही आणि गौतमीच्या नदीच्या तीरावर एक कट्टा आहे तिथं बसला, सहज डोळे मिटावे असे वाटले, डोळे मिटले आणि ध्यान चांगलं झालं. कारण ध्यान करण्याचा देखील तणाव मनावर नव्हता, ध्यानाचा देखील दबाव मनावर नव्हता. आता ध्यान करायला पाहिजे, स्वरूपानंदांच्या तिथं आपण आलोय, स्वरूपानंदांना नकळत समजणार आपली काय परिस्थिती आहे ती, ध्यान चांगलं व्हायला बांधील नाही. आणि जेव्हा अशा प्रकारचे सगळे भार उतरवले जातात तेव्हा आपोआप ध्यान चांगलं झालं असं घडून येतं. सबन दिवस व्यग्रतेमध्ये गेला आणि रात्री थोडा वेळ म्हणून बसला तर खूप रंगून गेला. याचं कारण ध्यान करून काही मिळवायचं अशी भावना नव्हती, आपोआप सगळं बाजूला झालं असं घडून गेलं. म्हणून अनुभव घ्यायला गेला की हमखास ध्यान बिघडलं. अनुभव घेता संगत त्याग नसे काहीच घडत नाही आणि कधी कधी संगत त्याग आपोआप घडतो आणि तेव्हा न करता देखील चांगलं झालं असं प्रत्ययाला येतं. असं होतं खरं, याचं कारण खरं म्हणजे मानसशास्त्रीयच आहे. मी काय निवडेन याच्यातलं असं जर पाहिलं तर रोज एक विशिष्ट धारणा ठेवून आपण ध्यानाला बसावं. आदल्या दिवसाचे न टाळता येण्यासारखे संस्कार जे असतील ते आपापलं काम करून जातील. ध्यान चांगलं होईल होणार नाही त्याच्याकडे मी पाहणारच नाही. मी गुरुपदिष्ट मार्गाने ध्यान करी, जेवढा वेळ द्यायचा आहे तेवढा वेळ मी देईन. ध्यानातून उठताना मात्र आज जरी मला अनुभवाला आलं नसलं चांगलं ध्यान तरी देखील, ज्या अर्थी सद्गुरु सांगतात की तू परमात्मा आहेस, तुझं स्वरूप परमात्म्याचं आहे, ज्या अर्थी शास्त्र सांगतं की जीवो ब्रह्मैव ना परहा, आज मला समजलं नसलं तरी मी तोच आहे अशा भावाने मी उठेन. याच्यामध्ये खूप शांती समाधान नसेल पण तरी देखील असे असफल प्रयत्नच एकदम सफलता देतात, कधी देतील सांगता येत नाही, कधी कधी अचानक म्हणून चांगलं ध्यान लागून जातं। ध्यानाला बसावेसे वाटते तेव्हा ध्यान लागत नाही, कधी कधी बसण्याची फार इच्छा नसते। अगदी देवळात गेलेलं असताना माझं अनेक वेळेला असं झालेलं आहे, तसं काही थोडं देवाच्या ठिकाणी बसावं एवढंच अवतीभोवती वर्दळ आहे, पण थोडं बसू असं म्हणून बसलं तर उठावंसच वाटत नाही, इतकं चांगलं ध्यान होऊन गेलं। ध्यानाचा आनंद देखील, समाधान देखील, शांती देखील मिळून गेली असं होतं। पण असे जाणून बुजून केलेले जे प्रयत्न आहेत त्यामुळेच कधीतरी होणार हे लक्षात ठेवा। त्यामुळं आपण ध्यानाला बसत असताना ज्या पद्धतीने सांगितलंय तसं बसावं। योगभूमी ही जी गोष्ट आहे ती गोष्ट संसारी माणसाच्या दृष्टीने जर पाहायचं झालं तर त्याच्या हातात सर्वस्वी कधी कधी नसते, काही करू शकत नाही आपण त्याला। घरात आजारपण आहे, योगभूमी म्हणजे जी मानसिक बौद्धिक अशी दशा आहे, आसन आहे, तर तेच नीट घडत नाही, ते बिघडलेलं असतं। अशा परिस्थितीत ध्यान चांगलं होत नाही। आर्थिक विवंचना आहे, तात्पुरतं नुकसान होईल अशी भावना निर्माण झाली आहे, मुलीचं लग्न करायचं आहे, स्थळ काही आलेली आहेत, काय करायचं असा निर्णय आहे, तेव्हा ध्यान एखाद वेळेला व्यग्रतेचं होईल, पण तेव्हा कसून प्रयत्न करावा, चांगलं झालं नाही तरी चालेल, त्याच्याकडे लक्षच देऊ नये। अशा अनेक असमाधानातून एकदम एका क्षणी खूप समाधानाचं ध्यान होऊन जातं, याचं कारण त्यावेळेला कुठलाही दबाव किंवा तणाव नसतो आणि असे असफल प्रयत्नच सफलतेमध्ये परिवर्तित होतात। ध्यान सुधारत गेले की झोपेची गरज कमी होते का असं विचारलेलं आहे। झोप कमी होते का? झोप ही अत्यंत प्राकृतिक गोष्ट आहे। मी सुद्धा असं वाचलेलं आहे की ध्यानामुळे झोप कमी होते, महात्माजींचं वाचलेलं आहे की थोडी झोप पुरते, योग निद्रा 2 तासच। मध्ये माझ्याकडे शंकराचार्य आले, ते म्हणाले मी 3 तासच झोपतो, 2च म्हणाले 2 तासच झोपतो, मी योग निद्रेचा अभ्यास करतो आणि 2 ते 3 तास झोप मला पुरते असं म्हणाले। ते मला म्हणाले की कोणी एका सत्पुरुषांनी त्यांना असं सांगितलं, जाता आता तुम्हाला सांगतो, अनुषंगिक म्हणून करून पाहता येण्यासारखं आहे। त्याच्यानंतर त्यांनी सांगितल्यावर मीही करून पाहिलं, ही केवळ भावना आहे। ते असं म्हणाले की नाकांनी आपण श्वास घेतो त्याच्याऐवजी अगदी पायापासून श्वास आत ओढून घेतो आहे सोहमचा, अशी भावना करायला मला सांगितली असं ते म्हणाले आणि मी तसं करतो। काळजी करू नका, श्वास इथूनच आत जाईल बर का, पायातून जाणार नाही। ही भावना आहे, आपल्या सगळ्या शरीरातून प्राणवायू चिदाकाशापर्यंत पोहोचतो आहे अशी मी भावना करतो, सो असं म्हणत श्वास घेतो आणि शवासनामध्ये मी हे करतो असं ते मला म्हणाले। श्वास सोडत असताना देखील संपूर्ण असा शरीराबाहेर जातो आहे अशी भावना करतो आणि अशा भावनेमध्ये मला खूप समाधान वाटतं असं ते म्हणाले। मला 2-3 तासच झोप पुरते, तरी देखील ही प्राकृतिकच गोष्ट आहे। झोप कमी असणं किंवा अधिक असणं ही गोष्ट प्राकृतिक आहे। प्रकृतीनुसार कोणाकोणाला 5 तास 6 तास 7 तास 7.5 तास अशी झोप लागते, आवश्यक असते आणि आपल्या जीवनामध्ये परमार्थामुळे अबनॉर्मॅलिटी येऊ नये अशी जर मनापासून इच्छा असेल तर झोपेपासूनच आपण या अशा भानगडीत न पडलेलं चांगलं। जे सहज ध्यानामुळे भूक कमी होते, थोडं अन्न चालतं, हे हा तर्क कितीही वाढवता येतो, पण आपण या अशा गोष्टींमध्ये मी त्याच्याकरता अगदी चमत्कारिक शब्द वापरणार नाही, खुळचट वगैरे असे, पण या अशा गोष्टींमध्ये आपण पडायला नको. ध्यानाचा उद्देश जीव हा आत्मरूप होणं हा आहे. झोप कमी होणं, अन्न कमी लागायला सुरुवात होणं, ध्यानामुळे अतिकार्यक्षमता वाढणं, अशा प्रकारचं जे सांगितलं जातं तर त्या गोष्टींकडे सहसा लक्ष देऊ नका. तुमच्याबाबत जर तसं ते झालं तर तुमच्या पुरतं खरं समजा, पण बाकी त्याचा पुरस्कार करू नका, त्याचा पुरस्कार चांगला नाही. झोप ही जेवढा थकवा मेंदूला आलेला असेल आणि पेशी देखील ज्या प्रमाणात थकल्या असतील त्या प्रमाणात परत त्यांना एक प्रकारची शक्ती मिळण्यासाठी, रिस्टोअर होण्यासाठी आवश्यक असणारी गोष्ट आहे. मेंदूचं काम थोडा वेळ असं ऑफ होऊन थांबलेलंच चांगलं असतं, मग तो परत ताजातवाना होऊन कामाला लागतो. ही साधी गोष्ट असल्यामुळंच ध्यानामुळं मेंदूला अत्यंत विश्रांती मिळते म्हणून झोप कमी होते. अशा प्रकारे कदाचित ज्यांची झोप ध्यानामुळे कमी झाली असे लोक पुरस्कार करतील, पण या फंदात पडण्याचं कारण नाही. कारण आपण ध्यान हे तास दीड तास करणार, या तास दीड तास ध्यान ही फार मोठी गोष्ट नाहीये. चार पाच तास तुम्ही दिवसातून सहा तास ध्यानाला बसता आहात, त्या ध्यानातून मात्र अप्रतिम विश्रांतीसारखी अशी मेंदूलाही स्थिती मिळते आहे. मग ठीक आहे, अर्धा तास, 40 मिनिटं, 35 मिनिटं, जेमतेम दीड तास, अशा असं ध्यान करणाऱ्या लोकांनी एवढे मोठे फायदे गृहीतही धरू नयेत. आणि हा मुळात खूप फायदा आहे असं समजू नका. ध्यानाचे सहज काही परिणाम शरीरावर अवश्य होतात. विचाराच्या वेगाबरोबर जे रुधिराभिसरण देखील अनियमित होत असतं. जर विचाराचा फार, विकारांचा फार वेग असेल तर रक्तप्रवाह वेगाने आणि वेगळ्या पद्धतीने सुरू होतो. जर शांत अशी स्थिती ध्यानाने प्राप्त झाली जशी झोपेत असते तेव्हा सगळ्या गोष्टी मंद होतात. तुमची नाडी कमी, रुधिराभिसरण देखील शांत पद्धतीने होत आहे, याचे शरीराला विशिष्ट लाभ मिळतील. पण जोपर्यंत तुम्ही विचारांशीच झगडताय, जोपर्यंत ध्यानात शांतीचा प्रत्ययच येत नाहीये, तोपर्यंत या सगळ्या गोष्टी तुमच्या बाबत होतील अशी शक्यता कमी, असं मी तुम्हाला सांगेन. त्यामुळे समाधी स्थितीमध्ये या गोष्टी कदाचित संभवनीय आहेत. ध्यानाचा लॉन्जिव्हिटीशीही संबंध आहे. ती लॉन्जिव्हिटी निरामयता जी आहे त्या अंगाने पाहिली पाहिजे. दीर्घ आयुष्य असाही संबंध आहे. पण तरी देखील ध्यानाने कधी कधी तुम्ही वाचाल आणि प्रश्न विचाराल की ध्यानाने तुम्ही अधिक तरुण देखील दिसाल असं कोणी कोणी तुम्हाला सांगेल. तरुण याचा अर्थ तुमचं वय तुमच्या चेहऱ्यावर दिसणारच नाही असं जरी नसलं तरी तुमच्या वयाची इतर मंडळी आहेत त्याच्यापेक्षा तुम्ही कितीतरी अलीकडचे दिसाल. माझ्या वाचनात हे सगळं आलेलं आहे. या गोष्टीला फारसं महत्व द्यायला नको एवढं मी तुम्हाला निश्चित सांगेन. पण अशा काही गोष्टी स्वामीजींच्या ठिकाणी आपण सगळ्यांनी पाहिलेल्या आहेत. आपला ध्यानाचा जो उद्देश आहे तो अशा रीतीने आपण पक्का ठेवू. कधी कधी कर्मप्रवणतेमुळं जो खूप कर्मशील असा मनुष्य आहे त्याला अडचण कोणकोणत्या गोष्टींची असते तर विश्रांतीचा वेळ, झोपेचा वेळ हा देखील नको कर्म करण्यासाठी, तोही वापरावा अशी त्याची इच्छा असते. त्यामुळे हे वेळ जितके कमीत कमी होतील तितका मी इतर ठिकाणी जास्त वेळ वापरेल. महात्माजींनाही तसंच झालेलं होतं. जितका वेळ झोपेसाठी किंवा विश्रांतीसाठी कमीत कमी लागेल तितका मग राजकारण, राजकारणाची चर्चा, समाजहिताची चर्चा, ग्रामसुधार, किती विषय त्यांच्या डोळ्यासमोर होते. असं असल्यामुळं या सगळ्या गोष्टींकरता कार्यप्रवणता जर आवश्यक असेल तर हा वाया जाणारा वेळ त्यांच्या दृष्टीने जर वाचवता आला, पण त्यांना हुकमी झोप असे ते जरी असे थोडे झोपत असले, चार तास झोपत असत, पण एखाद्या सभेच्या ठिकाणी गेले आणि सभा सुरू व्हायला जर 25 मिनिटं अवकाश आहे तर 20 मिनिटांची हुकमी झोप ते घेत असत, अशी मधून अधून झोप महात्माजी घेत असत. त्यांना वेळ प्रसंगी हवी असेल तेव्हा झोप यायची आणि जाग हवी असेल तेव्हा जाग यायची. तर एवढी मोठी उदाहरणं आपल्यासारख्या जीवनाकरता आपण पाहायलाच नको. आपण अत्यंत नॉर्मल जीवन जगू, कुठल्याही गूढतेमध्ये आपण प्रवेश करायला नको, कारण गूढतेकरता देखील फार उपासना करावी लागते. अशा काही शक्ती येण्यासाठी देखील मग रामकृष्ण म्हणायचे की अशा शक्ती किंवा सिद्धी प्राप्त होण्यापेक्षा ईश्वर मिळालेला बरा जास्त साधनेनी. पाण्यावरून चालत जाण्याची अशी कला कोणी संपादन केली असं रामकृष्णांना सांगितलं. ते म्हणाले की एवढी उपासना जर आत्मदर्शनाकरता केली असतीस, कारण हे काम एक आणा 5 पैसे दिले की नावाडी देखील इकडून तिकडे घेऊन जातो, त्याच्यासाठी तासन तास बसत होतास असं रामकृष्ण म्हणाले. त्यामुळे या सामान्य सामान्य गोष्टींकडे लक्ष नको द्यायला असं मी तुम्हाला सांगेन. त्यामुळे झोपेची गरज कमी होणं ही खूप पर्सनलाइज गोष्ट आहे. वयोमानानुसार देखील झोपेची गरज कमी होते. 60 ओलांडली की झोप कमी कमी होत जाते, अजून पुढच्या वयामध्ये अजून कमी होते झोप, असं देखील घडतं. त्यामुळे झोप हा विशेष केंद्रबिंदू ठेवावा असं ध्यानाकरता कृपा करून करू नका. या आता म्हणा अभंग.
माझ्या मनाला गो छंद छंद, माझ्या मनाला गो छंद, नित्य गोविंद गोविंद, नित्य गोविंद गोविंद, माझ्या मनाला गो छंद छंद, माझ्या मनाला गो छंद, जेणे निरसे लबंधन, जेणे निरसे लबंधन, मुखी वदे नारायण, मुखी वदे नारायण, माझ्या मनाला गो छंद छंद, माझ्या मनाला गो छंद, भ्रम रूप होय काय, अभ्रम रूप होय काय, माया जाईल विलया, माया जाईल विलया, माझ्या मनाला गो छंद छंद, माझ्या मनाला गो छंद, नित्य गोविंद गोविंद, नित्य गोविंद गोविंद, माझ्या मनाला गो छंद छंद, माझ्या मनाला गो छंद, होय सर्व सुखाधनी, होय सर्व सुखाधनी, सुखे जन्म मरण कहाणी, सुखे जन्म मरण कहाणी, माझ्या मनाला गो छंद छंद, माझ्या मनाला गो छंद, नित्य गोविंद गोविंद, नित्य गोविंद गोविंद, माझ्या मनाला गो छंद छंद, माझ्या मनाला गो छंद, म्हणे एका जनार्दनी, म्हणे एका जनार्दन सदा समाधान मन, सदा समाधान मन माझ्या मनाला गो छंद, छंद माझ्या मनाला गो छंद, नित्य गोविंद गोविंद, नित्य गोविंद गोविंद माझ्या मनाला गो छंद, छंद माझ्या मनाला गो छंद।
वा वा,
एक म्हणू
म्हणा म्हणा
एरे एरे माझ्या रामा रामा, एरे एरे माझ्या रामा, मनमोहन मेघ श्यामा, मनमोहन मेघ श्यामा रामा, एरे एरे माझ्या रामा रामा, एरे एरे माझ्या रामा, संत मिसे भेटी, संत मिसे भेटी, देई देई ओ कृपा दृष्टी, देई देई ओ कृपा दृष्टी, मनमोहन 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 मेघ श्यामा रामा, एरे एरे माझ्या रामा रामा, एरे एरे माझ्या रामा, आमुची चुकवी जन्मव्याधी, आमुची चुकवी जन्मव्याधी, अम्मा देई ओ समाधी, अम्मा देई समाधी, मनमोहन 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 मेघ श्यामा रामा, एरे एरे माझ्या रामा रामा, एरे एरे माझ्या रामा, जणी म्हणे चक्रपाणी, जणी म्हणे चक्रपाणी, करी करी ओ ऐसी करणी, करी करी ओ ऐसी करणी, मनमोहन 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 मेघ श्यामा, मनमोहन मेघ श्यामा रामा, एरे एरे माझ्या रामा रामा, एरे एरे माझ्या रामा।
वा वा, हरी हरी। एक निवेदन वाचून दाखवतो बर का, 9 जानेवारीच्या सत्संगात झोप स्वप्न साक्षी याबाबतचे सविस्तर विवरण ऐकले। झोपेचा साक्षी व्हावं का, स्वप्नाचा साक्षी व्हावं का, अशा प्रकारचा एक प्रश्न होता। आपले काय चाललंय हे सद्गुरूंना कळावे, अयोग्य असल्यास सुधारणा व्हावी म्हणून हे पत्र लिहित आहे। फोनवर आपण म्हणालात की तुम्ही इथे आल्यावर बोलू, पण परत मी केव्हा पुण्यात येईन हे सध्या काही प्लॅन नाही, आणि तोपर्यंत माझ्या झोपेची कितीतरी आवर्तन होतील, म्हणून पत्राद्वारे कळवित आहे। आपणास योग्य वाटल्यास सत्संगात उत्तर मिळेल, फारसे महत्व न वाटल्यास प्रत्यक्ष भेटू तेव्हा आपण सांगालच। आपल्याकडे येण्यापूर्वी मी पहाटे गजर लावून 5:15-5:30 उठायचे, 6-7 योगासने व प्राणायामाच्या क्लासला जायचे, साडेसात पर्यंत फिरून वॉकिंग, पावणे आठ पर्यंत घरी यायचे, नंतर घरची वैयक्तिक कामे करून कामाला जायचे, शक्यतो दुपारी झोपायचे नाही, रात्री मुली गप्पा टीव्ही मासिक वगैरे, नंतर अकराच्या सुमारास झोपायचे. जसं इथं यायला लागले, अनुग्रह मिळाला, श्रवण घडू लागले, ध्यानाला बसू लागले, तसं टीव्ही मासिक अवांतर वाचन बंद झाले. वारंवार आपल्याशी प्रत्यक्ष किंवा फोनवर बोलण्यातून मार्गदर्शन मिळालं आणि पहाटे गजर लावून उठणंही बंद केलं. झोप पूर्ण होणं, सजगतेने ध्यानाला बसणं याचं महत्व कळायला लागलं. सध्या काय करते ते सांगते. सकाळी नैसर्गिकतेने जाग येते तेव्हा उठते. उठल्याबरोबर अंथरुणातच सर्व येऊ पाहणारे विचार बाजूला सारून डोळे मिटून तीव्रतेने आधी आपले स्मरण, आपण केलेल्या मुख्य उपदेशाचे स्मरण करते, मनोमन नमस्कार करते. आपल्याला दिवसभर जास्तीत जास्त सद्गुरूंचे स्मरण, मध्यवर्ती संकल्पांचे स्मरण राहावे. आपण कशात फार लिप्त होऊ नये, काम क्रोधाच्या आहारी जाऊ नये अशी प्रार्थना करते आणि अंथरुणातून बाहेर येते. असे रोज व्हावे यासाठी प्रयत्न जारी आहे. अन्निके उरकून ध्यानाला बसते, नंतर घरातील कामे, वैयक्तिक कामे, कामवाल्यांना इन्स्ट्रक्शन्स, नाश्ता, डबा उरकून कामाला जाते. यात वेळ मिळवायचा प्रयत्न करून फिरायला जाणे आठवड्यातून चार पाच दिवस जमते. सर्व दिवस पार पडल्यावर रोज रात्री झोपण्यासाठी अंथरुणात बसले की डोळे मिटून मनःचक्षूंसमोर आपल्याला आणते, मनोभावे नमस्कार करते, दिवसभर घडलेल्या कर्मांचा आढावा घेते आणि ती आपल्याला अर्पण करते. जे अनुसंधानपूर्वक जमलं ती आपली कृपा आणि जे चुकलं त्याबद्दल आपली मनोमन क्षमा मागते. पूर्वी आपण एका प्रवचनात सांगितल्याप्रमाणे आपलं मूळ स्वरूप ओंकारासहित शक्य असेल तेव्हा मोठ्याने एरवी मनातल्या मनात, क्लेशरहित, कर्मविपाकरहित, आशयरहित, भूत भविष्य वर्तमान काळाच्या अतीत अपरामृष्ट असल्याचं अर्थाकडे लक्ष देऊन शक्य तितक्या तीव्रतेने स्मरण करते आणि त्या भावात काही मिनिटे राहण्याचा प्रयत्न करते. यानंतर आडवे पडल्यावर झोप लागेपर्यंत खालीलपैकी एक गोष्ट करते. स्वामी माधवनाथांनी एका साधकाला दिलेल्या उत्तराप्रमाणे झोप लागेपर्यंत नामस्मरण करते. कधी नामस्मरणातच झोप लागते, कधी नामस्मरण बाजूला राहून विचार सुरू होतात आणि ते विचार बाजूला सारून नामस्मरण करण्याच्या प्रयत्नात झोप लागते. शवासनाच्या कॉमेंट्री सारखे मनात घोळवते, म्हणजे त्यांनी कॉमेंट्री सकट शवासन कधीतरी केलेलं असेल तर ती कॉमेंट्री मनात घोळवत आपणच आपल्याला सूचना देत त्या शवासन करत असतील. आपण निपचित पडलेले आहोत, पायाच्या बोटांपासून सुरुवात करून एक एक अवयव शिथिल. बऱ्याचदा ती कॉमेंट्री पूर्ण होत नाही, झोप लागते, शरीर मन थकून गेल्यामुळे असेल कदाचित. कधी कधी नुसती पडून श्वासांकडे लक्ष देऊन श्वास मोजत राहते, शंभरच्या आसपास असताना झोप लागते. कधी कधी घरातील, हॉस्पिटल, मेडिकल स्टुडंट्स, माझ्या मुली यांच्याबद्दल खूप सखोल विचारप्रवाह सुरू होतात. लगेच आत असणारे आपण सावध करता, विचार थांबवायचा प्रयत्न करते. विचार म्हणजे भूत किंवा भविष्य काळातील घटनांचं चिंतन. आपण वर्तमान काळात राहण्याचा प्रयत्न करायचा आहे. ध्यानातच काय, एरवीही झोपतानाही जागे आहोत तोवर विचारांना मनाचा पूर्ण ताबा घेऊ न देण्याचा प्रयत्न करायचा. हा विचार प्रबळ होतो. विचार थांबवायच्या प्रयत्नात विचार निर्विचार, विचार निर्विचार असे घडत घडत केव्हा तरी झोप लागते. मात्र आपल्याला ध्यान करायचं आहे, साक्षी राहायचं आहे, स्वरूपाशी तादात्म्य ठेवायचंय वगैरे असा काही हेतू नसतो. हॉस्पिटलमधून घरी आल्यावर आठवड्यातून 4 ते 5 दिवस विश्रांतीसाठी पडायची संधी मिळते तेव्हा शेवटच्या 2 गोष्टींचा अवलंब होतो. शेवटच्या 2 गोष्टी म्हणजे श्वासांकडे लक्ष किंवा विचार निर्विचार, विचार निर्विचार याचा. 15-20-30 मिनिटांच्या विश्रांतीत झोप किंवा ग्लानी 5-7 मिनिटांचीच असावी, पण नंतर शांत वाटते व पुढचा दिवस अनुसंधानात राहण्यास मदत होते. यापैकी कुठे चुकतंय का, चुकत असल्यास काय बदल, सुधारणा करावी, कृपया मार्गदर्शन करावे. मोठ्या कृपेने, पूर्व पुण्याईने हे जीवन मिळालेलं आहे. आपण भेटलात, अनुग्रह मिळाला, पदोपदी आपलं मार्गदर्शन मिळतंय, आपण सतत बरोबर आहातच. कुठली गोष्ट चुकू नये, राहू नये म्हणून हे सविस्तर पत्र लिहित आहे. प्रत्यक्ष भेटीत बोलताना सगळे मांडू शकेनच असे नाही. असो ओम तत्सत. सदैव मनाने आपल्या चरणांच्या समीप असावं अशी अंतरी आस धरून असणारी, असं म्हणून त्यांनी नाव लिहिलेलं आहे. हे सगळं बरोबर आहे. इथं इतकं सांगितलं गेलेलं आहे की त्याच्यातलं काही ना काहीतरी आपल्या जीवनामध्ये निश्चित अनुसरण्यासारखं आहे आणि आपण सर्वजण यथाशक्य अनुसरता याची मला जाणीव आहे. आपण खरंच असं सगळं करता. याच्यामध्ये सध्या ते जे त्या जे जे काही करतायत, नैसर्गिकतेने जाग येणं, गजर न लावणं ही महत्वाची गोष्ट आहे. कारण झोप ही जशी नैसर्गिक स्थिती आहे तसं झोपेतून जाग होणं ही देखील नैसर्गिक अवस्था असली पाहिजे. रोज गजर लावून जो उठतो त्याची रोज तेवढी झोप कमी होते. मेंदूची अथवा पेशींची झीज भरून निघण्याच्या आधीच गजरामुळे तो जागा होतो ही चांगली स्थिती नाही. असं असल्यामुळं हे बरोबर आहे. तसं उठल्याबरोबर अंथरुणातच सगळे विचार बाजूला सारून प्रथम विचार सद्गुरूंचा आणि सद्गुरूंनी दिलेल्या बोधाचा अथवा उपदेशाचा करणं हे अतिशय चांगलं आहे. आपल्या संकल्पाची आठवण आणि आपण आपला जो दिवस आहे तो दिवस काय बेतानी घालवणार आहोत, कशा भावनेनी घालवणार आहोत याचं पूर्वस्मरण ही अतिशय चांगली गोष्ट आहे. सगळी अन्निक उरकून मग त्या ध्यानाला बसतात. ध्यानातून उठल्यानंतर घरातील कामं, वैयक्तिक कामं, कामवाल्यांना इन्स्ट्रक्शन्स, नाश्ता, डबा उरकून कामाला जातात. या डॉक्टर आहेत आणि त्यांचा हॉस्पिटलमधला किंवा त्या जे शिकवत असतील तो काळ देखील अतिशय बौद्धिक श्रमाचा निश्चित आहे. आणि अशा सगळ्या स्थितीमध्ये घरातली कामं, स्वयंपाक या सगळ्या गोष्टी त्याच्यातही उत्तम लक्ष घालायलाच लागतं. कारण नंतरच्या लोकांना ज्या सुविधा मिळाव्यात असं भगिनीला वाटत असतं तर त्याकरता आधीच सगळं नीट ठरवून तशा सूचना देऊन त्या बाहेर पडतात. हे अतिशय बरोबर आहे. आणि सर्व दिवस पार पडल्यानंतर रात्री झोपण्याआधी देखील परत सद्गुरूंना मनश्चक्षून समोर आणणं, आपल्याला काय जमलंय काय जमलं नाही याचा आढावा घेणं, जे जमलं ते तुमच्या कृपेने, जे जमलं नाही ते तुम्हाला अर्पण, असा भाव ठेवणं आणि सगळी कर्मांची ओझी उतरवणं हेही झोपेच्या आधी खरंच खूप आवश्यक आहे. पूर्वी एका प्रवचनामध्ये मी विपाकाबद्दल सांगितलेलं होतं. त्याच्यामध्ये क्लेशरहित, कर्म विपाक रहित, आशयरहित ईश्वराचं स्वरूप आहे. हे ईश्वर क्लेश, कर्म, विपाक, आशय, भूत, भविष्य, वर्तमान याच्यापासून अपरामृष्ट असतो असं योगसूत्र आहे. तर त्याप्रमाणे आपण आपलं स्वरूप ईश्वराचं असल्यामुळं तत्वतः ईश्वराप्रमाणे मी देखील क्लेशरहित कर्मरहित कर्म विपाकरहित असा आहे अशा प्रकारचं चिंतन करणं अतिशय उत्तम आहे. आणि झोप लागेपर्यंत जे प्रयत्न केले जातात तर ते प्रयत्न देखील सगळे ठीक आहेत, चांगले आहेत. झोप लागेपर्यंत नामस्मरण करणं याच्यामध्ये मी फक्त एकच सुचवेन की झोप लागेपर्यंत नामस्मरण म्हणजे हळूहळू झोपेत जाताना नाम क्षीण होत नाम नाहीस व्हावं आणि झोपेत जावं. कधी कधी काही साधकांना हे जमत नाही आणि इकडे झोपेचा प्रभाव येत असतो पण नामस्मरण सोडायचं नाही, कारण ही जी बॉर्डर लाईन आहे की आता झोपेचा प्रभाव होतोय त्याच्याऐवजी नामस्मरण करण्याचा दोषच लावण्याची शक्यता असते, त्यामुळे झोप बाजूला जाऊन झोप उडून जाण्याची ही शक्यता असते. तर हे कृपा करून कोणी होऊ देऊ नये. झोपेला आपण अंथरुणावर आडवे झालो पडलो याचा अर्थ आता झोपेचा उद्देश आहे आपला. त्याच्या आधी कोणते तरी भलतेसलते विचार करत झोपायच्या ऐवजी रामाचा किंवा नामाचा विचार आहे एवढंच आहे. पण आता मात्र त्या रामाच्या किंवा नामाच्या विधानाला विचाराला अति प्राधान्य आणि तो सतत टिकून राहणं यांनी चांगली झोप लागणार नाही किंवा झोप उशिरा लागेल असं होईल, तर तेवढं मात्र सांभाळावं. झोप नामस्मरण करता करता कधी कधी पडल्या पडल्या झोप लागली तर नाम आपलं सुटलं नाम नाही झालं असं वाटू देऊ नये, कारण पडण्याचा उद्देश झोप हा आहे, नाम हा नाहीये. कधी कधी नुसतं पडून श्वासाकडे लक्ष देऊन श्वास मोजत राहतात असं त्या म्हणतात, तर मोजण्यामध्ये देखील प्रयत्न आहे, तर त्या प्रयत्नामुळं आलेली झोप जाण्याची शक्यता असते. त्यामुळं तसा मोजण्याचा प्रयत्न नको करायला, म्हणजे एक दोन आणि झोपणं. कदाचित डॉक्टर असल्यामुळं आणि सिनियर डॉक्टर असल्यामुळं पूर्वी अनास्थेटिस्ट एक दोन तीन चार म्हणायला सांगायचे, बघ बरं किती म्हणतोस जास्तीत जास्त म्हण बर का. त्याच्यामागं त्यांचा उद्देश असा असायचा की तो जास्तीत जास्त म्हणेल तेवढा श्वास बाहेर पडेल आणि जोरात श्वास घेईल तर अनास्थेशियाचा चांगला प्रभाव आत जाईल. नाहीतर त्या भीतीपोटी आपल्याला भूल देतात, या भीतीपोटी पूर्ण श्वास पेशंट घेत नाही त्यामुळे आकडे मोजायला सांगतात. पण श्वास मात्र असे मोजायला नकोच असं मी सांगेन की एक दोन असं करता करताही शंभराच्या आत झोप लागते असं त्या म्हणतात. पण नुसतं श्वासाकडे निर्विचार लक्ष देणं खूप चांगलं, कारण कधी कधी मोजण्याच्या सवयीमुळं आपण झोपेत जाण्याला अडथळा येण्याची शक्यता असते. कधी कधी झोपताना त्यांनी अगदी स्वाभाविकपणे म्हटलंय की काही ना काहीतरी विचार उठतात, सखोल विचार प्रवाह सुरू होतात. घडलेल्या ज्या घटना असतात किंवा आपल्याला किंचित येणारी असुरक्षितता असते कामाच्या ठिकाणी आणि कुठेतरी एखादा संघर्ष झालेला असतो, तर असा विचार झोपेच्या वेळेला येण्याची शक्यता असते. त्यावेळेला त्या असं म्हणतात की विचार थांबवायचा प्रयत्न करायचा आणि निर्विचार राहायचा प्रयत्न करायचा, परत विचार येतो परत निर्विचार राहण्याचा प्रयत्न करायचा. हे चांगलं आहे, असं करायला काही हरकत नाही. पण यावेळेला आपल्याला ध्यान करायचे किंवा साक्षी राहायचे स्वरूपाशी तादात्म्य ठेवायचे वगैरे हेतू नसतो, हे बरोबर आहे. याच्यापैकी चुकत काही नाहीये, थोडं थोडं मी बदलून किंचित कुठं कुठं सांगितलं असेल तर तेवढं त्या लक्षात घेतील. आपल्याही सगळ्यांच्या लक्षात येत असेल की कशा तीव्रतेने मुमुक्षेनी लोक साधना करतात, साधक साधना करतात, त्यामुळे या निवेदनांचा नकळत आपल्याला देखील उपयोग होण्याची शक्यता आहेच. हॉस्पिटलमधून घरी आल्यानंतर, म्हणजे आपल्या सर्वांकरता कामावरून घरी आल्यानंतर एक 15-20 मिनिटं अर्धा तास खरंच पडावं आणि शांत व्हावं. त्यावेळेला या दोन गोष्टींचा जे श्वासाकडे लक्ष देणं किंवा विचार बाजूला सारून निर्विचार राहण्याचा प्रयत्न करणं असं त्या करतात हे देखील उत्तम आहे. आणि अशा वेळेला 15-20 किंवा 30 मिनिटाच्या विश्रांतीत एकूण 5-7 मिनिटच ग्लानी किंवा झोप येते पण त्यांनी खूप तरतरी येते याचा मला चांगला अनुभव आहे. मी देखील अशा प्रकारे ऑफिसमधून आल्यानंतर थोडा वेळ पडून मग ऑफिसला जात असे. परत मी मधल्या सुट्टीतही घरी यायचो जवळ असल्यामुळं. शाळेत जसं मधली सुट्टी तशी मधली सुट्टीच म्हणायचो मी त्याला. आणि कामावरून आल्यानंतर देखील थोडा अर्धा तास पडायचो, त्याच्यात 5-7 मिनिटाची झोप ही लागायची. पण मग केंद्रातून घरी यायला 10 वाजले तरी मी तरतरीत असायचो. तर अशी मधून अधून थोडी थोडी जर ज्याला शक्य असेल त्यांनी जरूर विश्रांती घ्यावी. जसं व्यायामामध्ये सांगतात ना की एक व्यायाम प्रकार झाला, मला परवा पोफळे काकांनी सांगितलं, एक व्यायाम प्रकार झाला की तुम्ही परत रिलॅक्स व्हा आणि मग पुढचा करा. एक झाल्यावर दुसरा तिसरा असं करू नका. असं हल्ली जसं सांगतात तसं एका प्रकारची ड्युटी तुम्ही निभावली की थोडं थोडं शांत बसा टेकून. किंवा बायकांना आवडतं म्हणू का पडा थोडं न आवडणारी गोष्ट आणि मग 5-10 मिनिटं पुरतं. पण सकाळी उठून 1-1.5-2 वाजेपर्यंत एक सलग काम करण्याने जो थकवा येतो त्याच्याऐवजी कामाचे जे सेगमेंट असतात एकानंतर दुसरा, तर त्याच्यात थोडं शांत जर आपण झालं, थोडं रिलॅक्स आपण झालो तर खूप चांगलं होऊ शकतं त्याच्यातून. असं आपण जरूर करण्याचा प्रयत्न करावा. त्यामुळे हा जो मधला झोपेच्या व्यतिरिक्त ऑफिसमधून आल्यानंतर विश्रांती ही जी गोष्ट आहे तर ती देखील खूप महत्वाची आणि चांगली त्यांनी दिलेली आहे. एकूण आपलं सगळं बरोबर चाललंय ना असं त्यांनी विचारलं तर हे सगळं उत्तम आहे. उलट हे वाचून मी प्रसन्न झालो असं मी तुम्हाला सांगेन. एक मिनिट भर आपण शांत डोळे मिटून बसू. हरी 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 स्वामी जी नारायण प्रभु. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि हरि हरि.
श्रीराम काही निवेदन आहेत उद्या.